आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यभरात नववर्षाचं उत्साहात स्वागत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 2349 उमेदवारी अर्ज वैध. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी शिवसेनेसोबत युतीसंदर्भात चर्चा सुरू असल्याची अजित पवार यांची माहिती. देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार असल्याची रेल्वेमंत्र्यांची माहिती. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साताऱ्यात सुरुवात. आणि शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव इथं अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी. नववर्षाचं स्वागत देशभरासह राज्यात आनंदात आणि उत्साहात झालं. राजधानी दिल्लीसह देशाच्या इतर भागातही नववर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक एकत्र आले होते. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव, दादर, जुहू चौपाटी आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं. नव्या वर्षाच्या पहाटे आज मुंबईत पावसानं हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात गारवा पसरला. राज्यातल्या विविध भागातही नागरिकांनी नववर्षाचं स्वागत केलं. नंदुरबारमध्ये श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार करून नवीन वर्षाचं स्वागत केलं. गोंदियामध्ये नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने झाली. नागराधाम मंदिरातील पंचमुखी शिवलिंगाच्या दर्शनासाठी तसंच सिव्हिल लाईन भागातल्या हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांची मोठी रांग लागली होती. गोवा, मध्य प्रदेश, तेलंगणामध्ये स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. अमृतसरमध्ये श्री हरमंदिर साहिबमध्ये नव्या वर्षाचं स्वागत प्रार्थनेनं झालं. काश्मीर खोऱ्यात काल नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात झालं. गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि इतर पर्यटन स्थळांवर तसंच श्रीनगरमध्ये लाल चौक इथल्या ऐतिहासिक क्लॉक टॉवरजवळही नागरिकांनी एकत्र येऊन नववर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात केलं. यावेळी शहरात प्रमुख रस्त्यांवर आणि पर्यटन स्थळांवर बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 2516 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या छाननीत त्यातले 167 अर्ज अवैध ठरले. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 946 अर्ज दाखल झाले. या अर्जांच्या छाननीनंतर 117 अर्ज अवैध ठरले तर 839 अर्ज वैध ठरले. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी एकूण 1460 अर्ज दाखल झाले होते. छाननीत या अर्जांपैकी 230 अर्ज अवैध ठरले असून 1230 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. लातूर महापालिकेसाठी एकूण 758 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर त्यापैकी 696 अर्ज वैध ठरले असून 63 अर्ज बाद करण्यात आले आहेत. जालना महानगरपालिकेसाठी एकूण 1260 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर 1234 अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युती करण्यासाठी शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. ते आज पुणे इथं वार्ताहरांशी बोलत होते. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षातल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज फाडून गेल्याच्या आरोपावरून शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काही उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी पक्षपात केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे, मनसेचे अविनाश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी काल पत्रकार परिषद घेत हा आरोप केला. येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या असून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या शीतल देवरुखकर शेठ यांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये लोकनेते आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या शक्तीस्थळाचा लोकार्पण सोहळा आज झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. यावेळी लक्ष्मण पर्व या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. लक्ष्मण जगताप यांना कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी पिंपरी चिंचवड शहराचं नेतृत्व केलं. पिंपरी चिंचवडच्या विकासातलं त्यांचं योगदान कुणीही विसरू शकणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. नागपूर रत्नागिरी राज्य महामार्ग उपलब्ध असताना हा समांतर महामार्ग बांधण्याची कोणतीही गरज नसल्याचं त्यांनी व्यक्त केलं आहे. 86,300 कोटी रुपयांचा नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग 810 किलोमीटर लांबीचा असून तो 12 जिल्ह्यांमधून जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या काही दिवसांमध्ये या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषित केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी आणि कलकत्ता दरम्यान धावेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची हायस्पीड चाचणी नुकतीच पूर्ण झाली असून या गाडीला 16 डबे आहेत आणि 1 ते 1,500 किलोमीटर इतक्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ती विकसित करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. वंदे भारत स्लीपर ट्रेन आरामदायक स्लीपर बर्थ, स्वयंचलित दरवाजे आणि आधुनिक शौचालय यांसारख्या अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज असल्याचं ते म्हणाले. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून साताऱ्यात सुरू होत आहे. आज सकाळी ध्वजारोहण आणि ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाने समारंभाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रकाशन कट्टा, कविकट्टा, गझलकट्टा यांचंही उद्घाटन करण्यात आलं. यावेळी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत मान्यवर साहित्यिकांसह साहित्यप्रेमी नागरिक सहभागी झाले. उद्या साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ तारा भवाळकर, संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील समारंभाला उपस्थित राहतील. 3 जानेवारीला लेखक प्रकाशकांचा सत्कार आणि 4 जानेवारीला पुस्तक चर्चा हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव इथं आज शौर्य दिन साजरा होत आहे. या ठिकाणी असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. ऐतिहासिक विजयस्तंभावर केलेली फुलांची आकर्षक सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भीमा कोरेगावच्या शौर्यस्तंभाला अभिवादन केलं. विजयदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी 5,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसंच 50 पोलीस टॉवर, 10 ड्रोनच्या सहाय्यानं या ठिकाणी लक्ष ठेवलं जाईल. विजयस्तंभाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनानं सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बार्टीनं 310 बुक स्टॉल उभारले आहेत. पुणे परिवहन मंडळानं मोफत बस सुविधा उपलब्ध केली आहे. DRI अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं काल मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत 3,89,00,000 रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी उघडकीला आणली. यावेळी DRIच्या पथकानं बहरीन इथून आणलेल्या एका प्रवाशाकडून मेणाच्या स्वरूपात सोन्याची भुकटी भरलेल्या 12 कॅप्सूल जप्त केल्या. या प्रकरणी पुढला तपास सुरू असल्याचं DRIच्या सूत्रांनी सांगितलं. कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलाची फसवणूक करून त्याचं खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी समाज माध्यमावर एका तरुणीच्या नावाचं बनावट खातं तयार करून या मुलाशी मैत्री केली, प्रेमसंबंधांचा आभास निर्माण करून त्याचा विश्वास संपादन केला आणि त्याला कल्याणमध्ये नांदिवली भागात भेटायला बोलवलं. मात्र प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर त्याचं अपहरण करून त्याच्या पालकांकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. मुलाच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी माग काढत या मुलाची सुटका केली आणि आरोपींना अटक केली. बिहारमध्ये बेगुसराय जिल्ह्यात पोलिसांच्या विशेष कृती दलाबरोबर काल झालेल्या चकमकीत 1 नक्षली ठार झाला. दयानंद मालाकर उर्फ छोटू असं त्याचं नाव असून त्याच्यावर 50,000 रुपयांचं बक्षीस होतं. 14 पेक्षा जास्त गुन्हेगारी प्रकरणांमध्ये तसंच उत्तर बिहारमध्ये अनेक नक्षली कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यभरात नववर्षाचं उत्साहात स्वागत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 2,349 उमेदवारी अर्ज वैध. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी शिवसेनेसोबत युती संदर्भात चर्चा सुरू असल्याची अजित पवार यांची माहिती. देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार असल्याची रेल्वे मंत्र्यांची माहिती. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साताऱ्यात सुरुवात आणि शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव इथं अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.